दुसरा इतिहास अध्याय 8। शलमोनास परमेश्वराचे मंदिर व आपले मंदिर बांधावयास 20 वर्षे लागली। त्यानंतर जी नगरे हुराम याने शलमोनास दिली होती त्यांची त्याने मजबूती केली व तेथे इस्रायल लोकास वसविले। मग शलमोनाने हमात सोबा नगरावर चाल करून ते हस्तगत केले। त्याने रानातील तदमोर आणि हमाथातील सर्व भांडार नगरे यांची मजबूती केली। त्याने वरचे बेत होरोन व खालचे बेत होरोन ह्या दोन्ही तटबंदी नगरांची मजबूती कोट वेशी व अडसर यांनी केली। बालाथ नगर शलमोनाची सर्व भांडार नगरे आणि त्याचे रथ व स्वार ठेवण्याची नगरे या सर्वांची मजबूती केली। त्याप्रमाणेच यरुश्लेमेत लबानोनात व आपल्या राज्याच्या सर्व प्रदेशात जे काही शलमोनाला बांधकाम करावेसे वाटले ते सर्व त्याने केले। हित्ती अमोरी परिज्जी हिव्वी व यबुसी यांच्यातले जे अवशिष्ट लोक इस्रायल लोकांपैकी नव्हते त्यांचे काही वंशज त्यांच्या पश्चात देशात राहून गेले होते व त्यास इस्रायल लोकांच्याने अगदी नष्ट करवले नव्हते अशांवर शलमोनाने वेठबिगार बसविली। आजवर तसेच चालले आहे। इस्रायल लोकांपैकी कोणासही शलमोनाने आपल्या कामासाठी दास करून ठेविले नाही। ते योद्धे सरदार सेनापती रथ व स्वार यावरचे अधिकारी होते। लोकांवर हुकूमत चालविणारे शलमोनाचे नायक 250 होते। मग शलमोनाने जे मंदिर फारोच्या कन्येसाठी बांधिले होते त्यात तिला दाविदपुराहून आणिले। तो म्हणाला, ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराचा कोष आला आहे ती ती स्थाने पवित्र होत। म्हणून माझी पत्नी इस्रायलाचा राजा दाविद याच्या मंदिरात राहता कामा नये। मग शलमोनाने देवडीसमोर बांधिलेल्या वेदीवर परमेश्वराप्रित्यर्थ होमार्पण केले। मोशेच्या आज्ञेस अनुसरून नित्यविधीप्रमाणे शब्बाथवारी चंद्रदर्शनी आणि बेखमीर भाकरीचा सण सप्तकांचा सण व मांडवांचा सण या 3 नेमिलेल्या वार्षिक सणात तो होमबली अर्पित असे। त्याने आपला बाप दाविद याच्या नियमानुसार याजकांच्या सेवेचे वर्ग नेमिले आणि स्तुती करण्यास व याजकांच्या देखरेखीखाली सेवाचाकरी करण्यास त्याने लेव्यांसही प्रत्येक दिवसाच्या विधीप्रमाणे त्यांच्या त्यांच्या कामावर नेमिले। प्रत्येक द्वारापाशी द्वारपाळांच्या पाळ्या ठरविल्या, कारण देवाचा माणूस दाविद याने अशीच आज्ञा केली होती। भांडारांसंबंधाने अथवा अन्य कोणत्याही बाबतीत राजाने याजक व लेवी यास जी आज्ञा दिली होती ती ते अवमानित नसत। परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला तेव्हापासून ते पुरे होईपर्यंत शलमोनाचे सर्व काम सिद्धीस गेले। अशा प्रकारे परमेश्वराचे मंदिर पुरे झाले। मग शलमोन अदोम देशात समुद्रतीरी एस्योन गेबेर व एलोथ या नगरात गेला। हुरामाने त्याचकडे आपल्या सेवकांच्या हाती गलबते व दर्यावर्दी लोक पाठविले। त्यांनी शलमोनाच्या कामदारांबरोबर ओफिरास जाऊन 450 किक्कार सोने शलमोनास आणून दिले।